चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सहकारी साखर कारखानदारी टिकण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक। शालिनीताई विखे पाटील। बऱ्याच मोठ्या नैसर्गिक अडचणींवर मात करून सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूनच पुढं जावं लागेल असं मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केलं। पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2019-20 70व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला। याप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी कारखान्याच्या वतीनं सौ शालिनीताई विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांचा सत्कार करण्यात आला। शालिनीताई म्हणाल्या, ही सहकार चळवळ आपण सर्वांनीच सुरळीतपणे सुरू ठेवली आहे। भरपूर अशी संकटं आपल्यावर आली तरीही या संकटांवर मात करण्यासाठी कामगार शेतकरी बांधव यांचं मोठं सहकार्य मिळाल्यामुळंच कारखान्याची वाटचाल चांगल्या पद्धतीनं सुरू असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं। पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं अभ्यास केला, त्यामुळेच मागील काळातही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखाना अडचणीतून बाहेर काढला। दुष्काळी परिस्थितीतही कारखान्यानं चांगल्या पद्धतीनं गाळप केलं आहे। यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी चेअरमन या नात्यानं कारखान्याची धुरा हातात घेतली आहे। या गळीत हंगामात कारखान्यासमोर मोठ्या प्रमाणात आव्हान आणि अडचणी होत्या, त्यामुळे हा हंगाम अवघड गेला। अशाही परिस्थितीमध्ये सर्व सभासद शेतकऱ्यांनी ऊस पिकवण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीच्या काळात पाणी टंचाई आणि नंतरच्या काळात अतिवृष्टी यामुळे सर्वच कारखान्यांचं गाळप कमी झालं आहे। आव्हानात्मक आणि नैसर्गिक परिस्थितीवर मात करत डॉ विखे पाटील कारखान्यानं वेळोवेळी चांगले प्रयत्न केले। प्रास्ताविक संचालक कैलास तांबे यांनी केलं तर आभार कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव कडू यांनी मानले। कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव कडू, ट्रक सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ राठी, डॉ भास्करराव खर्डे, संचालक कैलास तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, संतोष ब्राह्मणे, साखर कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, विक्रांत विखे, प्रतापराव तांबे, कार्यकारी संचालक ढकाजी ढोणे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक आणि कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते।